आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून आरंभ. आर्थिक सर्वेक्षणही आज सादर होणार. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाला आजपासून पुण्यात प्रारंभ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज पुण्यात. आता सविस्तर बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारदर्शक ठरावावर सोमवारी दोनही सभागृहात चर्चा होईल. या अधिवेशनात 16 वित्त विधेयकांसह वक्फ सुधारणा, स्थलांतर आणि परदेशी नागरिक, बँकिंग कायदा सुधारणा, रेल्वे सुधारणा ही विधेयकं चर्चेसाठी मांडली जाणार आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाचं पहिलं सत्र पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे, तर दुसरं सत्र 10 मार्च ते 4 एप्रिल कालावधीत पार पडणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये अधिवेशनाच्या काळात दोनही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री जे पी नड्डा, काँग्रेसचे खासदार जयराम रमेश, गौरव गोगोई तसंच तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, बीजू जनता दल, द्रमुक अशा विविध पक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींचा अहवाल काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी संसद भवनात बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल सुपूर्द केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्यानिमित्तानं स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करणाऱ्यांना अभिवादन करण्यात आलं. नवी दिल्लीतल्या राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी काल सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राजघाटावर पुष्पांजली अर्पण केली. हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल राजभवनात 2 मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपालांनी काल मुंबईतल्या मणिभवन इथंही भेट दिली. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसंच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती युवा पिढीला दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी काल व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं तयार केलेल्या चित्ररथाचं उद्घाटन राम शिंदे आणि मंत्री आशिष शेलार यांच्या दूरस्थ उपस्थितीमध्ये झालं, त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यानगरच्या पोलीस कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. तिसरं विश्व मराठी संमेलन आजपासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात शोभायात्रा, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचं सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच आणि प्र के आत्रे सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत सांगितलं. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदनातील कार्यालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाला विशेष महत्व आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांचं वेगानं काम सुरू आहे आणि रुग्णवाढीचा वेग आता हळूहळू कमी होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे. बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे. त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू. पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे. केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इथनं होत आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत. मात्र ज्या काही केसेस आहेत त्याच्याकडे गांभीर्यानं आम्ही लक्ष देतोय. कारण या केसेसमध्ये अचानक माणसाची प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी होते, त्याच्यानंतर मग नर्ववर त्याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे शारीरिक दुर्बलता त्यांना निर्माण होते. 90-95% केसेसमध्ये 100% तो बरोबर होतो पण 4-5% केसेसमध्ये त्याचा काही परिणाम राहून जातो. त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे.
राज्यात रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे 117% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांप्रमाणेच रब्बी हंगामातील धान्य उत्पादनातही वाढ होणार असल्याचं कृषी आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे. रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक झालं असून त्याखालोखाल गहू मका या पिकांचा पेराही सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. खरीप हंगामात झालेला मुबलक पाऊस, धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा, भूगर्भातील चांगली पाणी पातळी यामुळे पेरणी क्षेत्रात भरीव वाढ झाली असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. महाराष्ट्राच्या खात्यात अनेक पदकं जमा झाली असून काल ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये म्हणजेच वैयक्तिक ट्रायथलॉन, संमिश्र रिले आणि ड्युएथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या संघानं सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 6 पदकांची कमाई केली. वैयक्तिक ट्रायथलॉनमध्ये पुरुष गटात पार्थ मिर्जे यानं कांस्य तर महिला गटात डॉली पाटील आणि मानसी मोहिते या दोघींनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिनं सुवर्ण पदक मिळवत कालचा दिवस गाजवला. मूळची कोल्हापूरच्या असलेली पूजा हिनं काही वर्ष पुण्यातल्या क्रीडा प्रबोधिनीतही सराव केला आहे. या यशाबद्दल तिनं आकाशवाणीशी संवाद साधला.
यशाची अपेक्षा होती पण मागचे काही कॉम्पिटिशन्स टेक्निकली खूप गोष्टी चुकीच्या गेल्या होत्या माझ्यासोबत, त्यामुळे थोडी भीती होती आणि सगळ्या मुली माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळे ही मला थोडी भीती होती. पण मी माझं बेस्ट देईन हे एक गोष्ट मी डोक्यात ठेवली होती आणि त्याप्रमाणे मी माझा फुल ऑल आउट एफर्ट दिला आणि मी माझं बेस्ट दिलं. इथून पुढे नॅशनल गेम्समध्ये माझे अजून 4 इव्हेंट आहेत, मी त्यामध्ये सुद्धा माझे बेस्ट देईन व महाराष्ट्रासाठी किंवा माझ्या टीमसाठी मी गोल्ड अचीव्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि नॅशनल गेम्स नंतर मला पुढे एशियन चॅम्पियनशिप्स, वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स यामध्येही गोल्ड मेडल मिळवायचे आहे व त्या रिप्रेझेंट करायचं इंडियाला. मी माझे ते टार्गेट्स आहेत पुढे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून आरंभ. आर्थिक सर्वेक्षणही आज सादर होणार. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. 3रा विश्व मराठी संमेलनाला आजपासून पुण्यात प्रारंभ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज पुण्यात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.